बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बाल संरक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः बालक, पालक, समाज, गाव या सर्वांची जबाबदारी आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.